हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे श्वमेधश्च मे पृथिवी च मेदितिश्च मेदितिश्च मे द्यौश्च मे शक्वरिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् रूक्ष मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मऋतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्र्यविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाच्च मे दित्यौ हि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्साच्च मे तुर्यवाच्च मे तुर्यौ हि च मे पष्ठवाच्च मे पष्ठौ हि च म उक्षा च मे वशा च म ऋषभश्च मे वेहश्च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पतागम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्
परमपूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त कुठे काका आपल्याला आज सांगणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज बुधवार दिनांक 23 डिसेंबर 1992 माया अपार्टमेंटमधील संध्याकाळचे केंद्राचे कार्यक्रमांतर्गत हरिपाठातील वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तत कर्म हरिविन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय या अभंगवरील निरूपणात सद्भक्त श्री पंकज करवंदे म्हणतात, सर्वच्या सर्व सहाय्य शास्त्रे 18 पुराणे एका नारायणाचा जप करायला सांगतात. हरिनाम नसलेला जप किंवा हरिप्रित्यर्थ न होणारे कर्म अथवा धर्म व्यर्थ होय, त्यामुळे नुसता शीन मात्र होतो. या जगामध्ये वागत असतानाच नारायण रूप होणे आवश्यक, त्यासाठी विश्वासाने नाम घेणे हे परमार्थाचे वर्म आहे असे माऊली सांगतात. इत्यादी निरूपणानंतर सद्भक्त उषाताई चितलकट्टी अभंग म्हणतायत, निरंजन माला घटने फिरे दिन रात ऊपर जावे नीचे आवे श्वासोश्वास चले आत. यानंतर स्वामीजी बोलतायत, परमार्थामध्ये 3 गोष्टी आहेत, बोलणे करणे आणि होणे. बोलण्यातला करण्यातला परमार्थ अंगात मुरला पाहिजे, आचरणात आला पाहिजे, आपलंच आपल्याकडे लक्ष पाहिजे. कृतीला महत्व आहे, बाते कम बोलणे कमी असावे, फालतू विषयाला तर रजाच दिली पाहिजे. यासाठी अंतर्मुक्ता असणे महत्वाचे आहे. आपल्या बोलण्या चालण्याने कोणालाही धक्का लागला तर आपल्या मनाला क्लेश झाले पाहिजेत. कोणाचा मत्थ द्वेष स्वप्नात देखील होऊ नये. आपापसात प्रेम आणि नम्रता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्या साधक मंडळीत तर सर्वांनी सर्वावर प्रेम करावे अशी माझी इच्छा आहे. कोणी कुणाजवळ प्रेमाने नम्रतेने बोलले की मला आनंद होतो. त्याऐवजी उद्धटपणे बोलले की माझी नाडी जळत होते, म्हणून प्रेमाने नम्रतेने आनंदात राहावे. आपल्याकडे येणारे पुण्यातील सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर सरदेसाई हे त्यांच्या नम्रतेमुळे मला भावले. मी त्यांना विचारले आपण कोठे राहता आणि आपल्याबरोबर कोण कोण राहतात. त्यावर ते म्हणाले मी माझ्या आईकडे राहतो. आपण म्हटलो असतो आई माझ्याकडे राहते. अप्रत्यक्षपणे त्यांनी आईचे थोडपण व्यक्त केले. आपला पहिला गुरु न मातू तर दैवतम हे एका सहज लिहिलेल्या उत्तरातून प्रकट केले. असे एक एक डोंगरासारखे मोठे गुण आपण आत्मसात करावे असे मला वाटते. एवढे बोलून हरिहरी म्हणत स्वामीजी थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 6 जानेवारी 1993 माया अपाशनी नदी संध्याकाळचे केंद्र. हरिपाठातील हरिनामसार जिव्हा या नामाची उपमा या दैवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. या अभंगावरील निरूपणात सद्भक्त श्री गजानन कुलकर्णी म्हणतात की नामाचे महत्व जाणून नाम घ्यावे एवढे एकच हरिपाठात सांगितले आहे. ते म्हणतात हरिनाम हे सार म्हणजे अत्यंत श्रेयस आहे. हे आपल्याला पटते का? पटले असल्यास ते आपण घेतो का? ते नाम आपल्या जिभेवर सहज यायला पाहिजे. मुखामध्ये नाम असणे ही दैवाची गोष्ट आहे असे माऊली मोठ्या आत्मविश्वासाने सांगतायत. इत्यादी निरूपणानंतर नागपूरच्या सद्भक्त सौभाग्यवती सुमतीबाई संत यांना बोलायला स्वामीजी सांगतात. त्याप्रमाणे त्या बोलताना म्हणतात करी वृत्ती जो संत तो संत जाणा. निरूपण करणे हे साधनेचे एक अंग आहे. तरी मी कसं बोललो हे बोलणाऱ्याच्या मनात येतच ना. कमी बोलणे किंवा मौनात राहणे हे महत्वाचे आहे. म्हणून मी मौनात का राहू शकत नाही? जे बोलेन ते नामच घेईन. इतर विचार जरी सोडला तरी तो तात्काळ दूर सारण्याचा प्रयत्न करून मौनात राहण्याचा अभ्यास करूया. इत्यादी बोलण्यानंतर आता स्वामीजी बोलतात सुमतीताईंनी नेमकं सांगितलं की मौनात राहावं. आपण ठरवावं की हे 3 तास शांत राहीन आणि बोलताना ज्या बोलण्यामध्ये आपला अभिमान डोकावतो ते बोलणे टाळीन. 4 तपाच्या साधनेनंतर आपण परमशांत झालो की मग बोलावे. जेव्हा आपले अहंकाराचे दंडुणी सकळ कामना सांडुणी विचारे विश्व होऊनी विश्वामाजी असे झाले की मग बोलावे. निर्मम शांत ब्रह्मभूत असे साधना करून व्हावे. वारकरी संप्रदायाप्रमाणे नम्रतेने नमस्कार करावा. देह अहंकार कसा असतो ते एका निरंकारी म्हणणाऱ्या प्रवचनकाराचे माझ्या एवढा निरंकारी तुम्हाला या पंचकृती शोधून सापडणार नाही असे उदाहरण देऊन सांगितले. म्हणून ते म्हणतात अशा अहंकाराला धोपटलेच पाहिजे. तुम्ही जिथे आहात तिथून पुढे चला. बाते कम साधना ज्यादा शक्य तितके मौनच ठेवावे. नको बोलू फार नको धरू मौन स्वरूपानंद. साच लटके दोन्ही बोलोनी न बोले जाहला मौनी असे आपले व्हायला पाहिजे. एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 13 जानेवारी 1993 माया अपाशनी संध्याकाळचे केंद्र. हरिपाठातील 7-5-3 दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी. पैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ तेथे काही कष्ट लागती. या अभंगावरील निरूपण करताना सद्भक्त श्री राजीव उर्फ नाना भावकर म्हणतायत इतर साधनापेक्षा नामस्मरण कसे श्रेष्ठ आहे हे अभंगात माऊलींनी सांगितले आहे. एकच तत्व जे मूळ आहे तेच त्रिगुण झाले. या तत्वाचे गाठोडे शरीर त्यामधील मूळ जे आत्मतत्व तोच हरी. त्याचे नाम सर्व साधनामध्ये श्रेष्ठ. नामाशिवाय इतर साधना म्हणजे छपराशिवाय घर इत्यादी निरूपणानंतर बहुत अच्छा म्हणून कौतुक केल्यानंतर स्वामीजी बोलतायत आनंद सुख समाधान अपना सर्वांना पाहिजे. आनंदमय ब्रह्म असा हा आनंद जरी स्वाभाविक असला तरी तो आनंदमय अभ्यासात अशा तऱ्हेने निर्वावा लागतो. सामान्यत आपल्याला विषयापासून म्हणजे शब्द स्पर्श रस रूप गंध या पंचविध विषय भोगापासून आनंद होतो. आपले सगळे आनंद विषयाचे, परंतु संत सांगतात विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, विषयात आनंद नाही. मग आपल्याला विषयाचा आनंद कसा होतो? समजा घर बांधायचे ठरवून त्यासाठी नाना व्याप सहन करून विविध मार्गाने लागणारा पैसा उभारून एकदाचे बांधले बाबा घर, नाव दिले आनंद निवास किंवा श्रम सापल्य. आपल्या बांधून झालेल्या नव्या घराकडे पाहून आनंद होतो, म्हणजे वृत्ती शांत होते, घराबाबतची आतापर्यंत होत असलेली वखवख थांबते. त्या शांत वृत्तीमध्ये आत्म्याचे प्रतिबिंब पडते, म्हणून शांत वृत्ती त्या आत्म्यामुळे होते. ती एकदम म्हणजे युगपत होत असल्याने आपल्याला वाटते की त्या घर बांधणी या विषयामुळे आनंद होतो, परंतु तो भास असतो, म्हणून तो अल्पकाळ मर्यादित असतो. या मर्यादा आपल्या देहाच्या वयाच्या किंवा आकस्मिक रित्या निर्माण होणाऱ्या परिस्थितीच्याही असू शकतात. समजा बांधलेल्या घरामुळे अतिक्रमण झाले अशी नोटीस आली की ते पाडावे लागणार असे कळले तर आली पंचायत. आनंदाची जागा दुःखाने घेतली जाते. असा हा टेम्पररी आनंद विषयामुळे होणारा असतो. शाश्वत आनंद मात्र ध्यानामुळे नामामुळेच मिळतो. आणि असा हा शाश्वत आनंद एकदा प्राप्त झाला की मग अशाश्वत आनंदी चांगल्या तऱ्हेने भोगू शकतो. परमार्थ जमला की संसारही जमतो. विषय मुळातच निर्जीव, ते कसे काय सुख देणार? सुख फक्त आत्म्याचेच आहे. यो वैर भूमा तत् सुखम, जे अतिंद्रिय सुख आहे सुखम अत्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्यम अतिंद्रिय, असे हे सुख ध्यान नामादी साधनेने मिळवायचे आहे. त्याकरिताच तर आपण येथे जमतो. एवढे सांगून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 27 जानेवारी 1993 माया अपाशन मधील संध्याकाळचे केंद्र. हरिपाठातील एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद जपारी. या अभंगावरील सद्भक्त श्री माधव परांजपे यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. परमार्थ म्हणजे गुणी होणे. पहिला आवश्यक गुण आहे नम्रता, नेहमी नम्र असणे. दुसरा महत्वाचा गुण प्रेम, सर्वाविषयी प्रेम असणे. अंतकरणास लागेल ढका ऐसा शब्द बोलू नका. नंतरचा गुण आहे भाव, सर्वाभूती भगवत भाव. लोकांना आपण होऊन विचारावे कसे आहात. नंतर आहे परोपकार, गरजूंना आपल्या ऐपतीप्रमाणे यथाशक्ती आर्थिक मदत अथवा सेवा करावी. पुण्यते पर उपकार, तापते पर पीडा, तुकोबा. पुढील गुण आहे सहिष्णुता, इतरांच्या भाव भावनांचा मनाचा मताचा आदर करावा. आणखी एक आचरणीय गुण आहे वृद्धांची सेवा. आपल्या घरातील आई वडील आजी आजोबा इत्यादी जी कुणी वडीलधारी वृद्ध मंडळी असतील त्यांची आवर्जून सेवा करावी. परमार्थाची सुरुवात अशा गुणाधिष्ठित वागणुकीने होते, ज्यामुळे जगामधील जगदीशाची सेवा घडते, समाधान लाभते. जनी जनार्दन ओळला मग काय उणे त्याला, असे होते. वस्तुत तुमच्यामध्ये हे सर्व गुण आहेतच, माझी मात्र ही वाकडगिरी आहे असे समजावे. यावर सर्वजण असतात, त्यामध्ये स्वामीजी सामील होत हरी हरी म्हणत समारोप करतायत. हरी ओम तत्सत.
वैद्य काका या अभंग म्हणा.
गेल्या आठवड्यात ध्यानाविषयी सांगताना आपण सांगितले की साक्षीत्वाचा अभ्यास करता करता निर्विचार अवस्था प्राप्त होते. पुढे ती काही काळ टिकली की अमनावस्था मिळते. या अवस्थेत मात्र साधकाने काहीही ऍक्टिव्हली करायचे नसते. जे काही पुढे घडते ते केवळ गुरुकृपेमुळेच घडून येईल. स्वामीजी गुरुकृपा हीच सर्व साधनांची किल्ली का म्हणतात याचा अर्थ त्या दिवशी जाणवला. ही गुरुकृपा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी आम्ही काय प्रयत्न करावेत. पहिल्या मामांच्या या प्रश्नाला दुसऱ्या प्रश्नामध्ये उत्तर मिळालं की गुरुकृपा म्हणजे केवळ अनुग्रह नाही तर त्याच्यापेक्षा आणखी पुढे जाऊन काही अर्थ अभिप्रेत आहे. ध्यान ही अतिशय तरल गोष्ट आहे. ध्यान म्हणजे चिंतन नव्हे, ध्यान म्हणजे एकाग्रता नव्हे, ध्यान म्हणजे विचारांपासून अलिप्तता. ध्यानाचा अर्थ सुरुवातीला साक्षीत्व असा आहे. सुरुवातीला ध्यानाचा अर्थ सुरुवातीला वृत्तींचा द्रष्टा होणं, वृत्तींचं द्रष्टुत्व पत्करणं असं आहे सुरुवातीला. आणि ध्यानामध्ये करण्याची गोष्ट अशी ही एवढीच आहे, वृत्तींचा साक्षी अथवा द्रष्टा राहून त्या वृत्तीमध्ये समर असून न जाणं हे ध्यान आहे. चिदाकाशामध्ये परमात्म भावनेनी बसलेला थांबून राहिलेला साधक शुद्ध जाणीव, शुद्ध अस्तित्व हे त्याचं स्वरूप. तो शुद्ध अस्तित्व मात्र शांत स्वरूप परमात्म्याशी आपण समरस झालो या भावनेनी थांबून राहिलेला साधक त्याची सगळी जाणीव शक्ती चिदाकाशामध्ये एकवटणं अपेक्षित आहे. त्याची सगळी चेतना त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. इतकी की बाहेर बाकीच्या देहाचा जणू विसर पडावा इतकी. आणि अशा संपूर्ण इन टोटॅलिटी जाणीवेनी आपण परमात्मा आहोत अशा विश्वासाने तिथं त्यांनी राहणं. त्या ठिकाणी आपण परमात्मा आहोत असे शब्द नकोत, असा विचार नको. भगवंत असं म्हणतात की आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. मन आत्मसंस्थ करावं म्हणजे मनामध्ये आपण आत्मा असा भाव भरून राहावा, आत्म्याशी मन संलग्न व्हावं. आणि मग त्याच्यानंतर मात्र आपण कशाचं चिंतन करू नये, विचार उठूच देऊ नये. कल्पनेनी काळाचे भाग पाडावेत. स्वरूपानंदांनी स्वामी म्हणे अमलानंदामध्ये म्हटलेलं आहे. कल्पनेनी असे की आत्ताचा जो चालू क्षण आहे त्याची थोडा वेळ कल्पना करावी आणि त्या कल्पनेमध्ये आपण आत्मसंस्था असावं. आणि थोड्या वेळाने तो क्षण संपला, आता जो पुढचा क्षण आहे तो आत्ताचा चालू क्षण म्हणून परत चालू क्षण, असं प्रत्येक वेळेला चालू क्षणामध्येच आत्मस्वरूपानी आपण चिदाकाशामध्ये राहावं. क्षणामागून क्षण आपण चिद्गगनामध्ये चिदाकाशामध्ये स्वरूप होऊन राहावं. मात्र अशा रीतीने कसून प्रयत्न केला तरी देखील थोड्या वेळाने अनाहूतपणाने एखादी वृत्ती उठायला सुरुवात होते ही वस्तुस्थिती आहे. या जन्मीचे आणि जन्मजन्मांचे संस्कार त्याप्रमाणे वृत्ती ही उठतच राहते आणि ती परमार्थ विषयाशी प्रतिकूल किंवा क्लिष्ट अशा प्रकारची देखील वृत्ती असते. ती संसारासंबंधी असते, विषयांसंबंधी असते, नोकरी उद्योग धंद्याविषयी असते, समाजकारण राजकारण याच्याबद्दल असते. आपल्या स्वतःच्या भवितव्याविषयी असते, आपल्या मुलांच्या भवितव्याविषयी असते, कुठलीही वृत्ती उठू शकेल. आणि आपल्याला सवय अशी लागलेली आहे की वृत्ती उठल्याबरोबर आपण त्या वृत्तीशी तदाकार होऊन त्याप्रमाणे चिंतन सुरू करतो. अडचण इथं आहे, चिदाकाशात चैतन्य रूपानी आत्मरूपानी थांबून राहिलेला असा जो शुद्ध मी आहे, तर तो मी लगेच वृत्तीकडे आकर्षित होतो आणि त्या वृत्तीशी तदाकार होऊन विचार करायला सुरुवात करतो. अशा वेळेला सावधपणाने किंवा साक्षीत्वाच्या विवेकाने समोर उठलेल्या वृत्तीचं आता काहीही काम नाही अशा प्रकारची काउंटर वृत्ती, साक्षीत्वाची वृत्ती चैतन्याच्या ठिकाणी निर्माण व्हावी आणि समोरच्या वृत्तीच्या प्रमाणे आपण विचारामध्ये वाहवणार नाही असा निश्चय करावा, ती समोरची वृत्ती गळून पडते. अशा प्रकारे प्रत्येक वेळेला वृत्ती उठते, पण जी साक्षी वृत्ती आहे किंवा द्रष्टा आहे, तो द्रष्टा त्या दृश्याशी किंवा वृत्तीशी समरस होण्याचं टाळतो, नाकारतो. असं झाल्यामुळं समोरचा विचार प्रत्येक वेळेला गळून पडतो, प्रत्येक वेळेला वृत्ती नाहीशी होते. ही वृत्ती नाहीशी झाल्यानंतर थोडा मध्ये काळ जातो, तोच परत एखादी वृत्ती उठते. तीच उठेल असं नाही, अन्य कुठली उठते. अशा प्रत्येक वृत्तीला साक्षीत्वाने सोडून देणं म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ध्यान आहे. ध्यान म्हणजे सुरुवातीला साक्षीत्व, विचारांपासून वेगळेपणा. हा जो साक्षी आहे तो साक्षी मात्र प्रथम आपण आत्मरूप आहोत, परमात्म स्वरूप आहोत अशा भावनेमध्ये क्षणामागून क्षण व्यतीत करत होता आणि वृत्तीमुळे त्याच्यामध्ये एक प्रकारे डिस्टर्बन्स आला, अडथळा आला आणि तो साक्षी बनला. तो साक्षी बनला तरी देखील तो आता आत्मा असून साक्षी आहे. मूळ त्याची भावना आपण आत्मरूप आहोत, परमात्म्याशी तदाकार आहोत आणि वृत्ती समोर उठल्यामुळे तो साक्षी झालेला आहे. अशा वेळेला प्रत्येक वृत्तीचा त्याग घडत असल्यामुळं गोष्ट अशी घडते की वृत्तीला जर पाठिंबा दिला तर असं म्हणतात की सर्वसाधारणपणाने एका मिनिटात जर 16-17 विचार उठत असतील, वृत्ती माग वृत्ती, विचारामाग विचार अशा पद्धतीने, पण प्रत्येक विचार जर असा थांबवला गेला साक्षी वृत्तीमुळं तर विचाराचा वेग कमी होतो. हे जे 16-17 विचार, त्याच्याऐवजी 10-12 विचार कमी होतात, थोडे विचार ध्यानाच्या अभ्यासावनी हळूहळू हे विचार उठण्याचं जे प्रमाण आहे ते कमी व्हायला सुरुवात होते. आणि 17-18 त्याच्यावरून 15-16, 12-13, 10-8 असे एका मिनिटात उठणारे विचार जेव्हा कमी होतात आणि मधला जो वेळ आहे तो वृत्तीरहित असा थोडा थोडा जायला सुरुवात होते. असा अभ्यास करता करता एक वृत्ती तर निमालेली आहे, संपलेली आहे आणि पुढची वृत्ती अजून उठायची आहे, या दरम्यान थोडासा तुलनेने जास्त काळ जायला सुरुवात होते. हा जो तुलनेने जास्त जाणारा काळ आहे ती निर्विचार अवस्था, विचाररहित अवस्था. यावेळेला विचाररहित अवस्था आहे आणि त्या विचाररहित अवस्थेला पाहणारा, वेगळेपणाने पाहणारा, साक्षी वृत्ती धारण करणारा मी म्हणजे खरं म्हणजे परमात्मा आहे. आत्मरूप असणारा मी पण जो साक्षी झालेला आहे त्याला समजत आहे की विचाररहितता आहे. ही जर विचाररहितता कितीतरी जास्त वेळ चालली, म्हणजे असं धरा की 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिट, 2.5 मिनिट विचारच उठला नाही, तेव्हा निर्विचारतेची जागा अमन अवस्था घेते, नो माइंड स्टेट. आणि या ठिकाणी नेहमी साधकाला असा प्रश्न पडतो की आता पुढे काय. साधकाला इथपर्यंत समजतं, खरंच समजतं, सावधपणाने ध्यानाला बसलेला असल्यामुळं प्रत्येक विचार आपण बाजूला सारतो आहोत अशा प्रयत्नानंतर येणारी ही निर्विचार अवस्था साधकाला समजते आणि तिथं साधकाला प्रश्न पडतो की आता काय करायचं. आपल्याला सतत काही करून काही मिळवण्याची सवय लागलेली असते. कर्म करून ते कर्म संपूर्ण उत्तम रीतीने बजावून मग फळ घेण्याची सवय असते. कर्म न करता कधी फळ मिळतं असा आपला अनुभव नाही. कुठल्याही गोष्टीसाठी काहीतरी करायची आपल्याला सवय असते. इथपर्यंत देखील आपण पोहोचलेले आहोत ते विचाराकडे साक्षीत्वानी पाहणं या काही कृतींनीच आपण पोहोचलेले आहोत. इथपर्यंत हे करणं मात्र कायम चालू आहे आपलं. त्यामुळे साधकाला असं वाटतं की आता काय करायचं. आता काय करायचं म्हणजे जो साक्षी वृत्ती धारण करून बसलेला आपण सुरुवातीला आपण अगदी आत्मरूप आहोत अशा शुद्ध जाणीवेमध्ये रमलेला आणि न किंचित अपि चिंता येत असा. पण आता काहीतरी काय इथून पुढे काय होणार याची उत्सुकता त्याला कायम असते. आता मी काय करू. तेव्हा मी असं म्हटलेलो होतो की या अवस्थेत साधकांनी ऍक्टिव्हली काहीही करायचं नाही. जे काही पुढे घडतं ते केवळ गुरुकृपेमुळेच घडून येतं. ही स्थिती तशीच्या तशी ठेवून द्यायची. या स्थितीला मानवी स्पर्श म्हणजे मनाचा चित्ताचा कुठल्याही प्रकारे प्रेरणेचा अपेक्षित नाही. या ठिकाणी कुठलाच हात लागता कामा नये. कुठल्याही कर्माची प्रेरणा या ठिकाणी इथपर्यंत जमून आणलेलं सगळं डिस्टर्ब करायला पुरेशी राहते. असं असल्यामुळं इथपर्यंत पोहोचल्यानंतर साधकांनी या स्थितीमध्ये थांबून राहायचं आणि वाट पाहत राहायचं. त्याच्यानंतरही काही गोष्टी घडतात पण त्या घडतात त्याच्यामध्ये स्वतःचा हात नसल्यामुळं त्या गुरुकृपेने घडतात. आपण काही करायला लागलो तर तिथं बिघाड होतो. काही न केल्यामुळं सहज गोष्ट घडते म्हणून ती गुरुकृपेने घडते. ते आपण काहीच मिळवलेलं नाही. आपण जिथपर्यंत मिळवायचं आहे ते इथपर्यंतच आहे. त्याच्या पुढे काय काय घडतं. त्याच्या पुढे जेव्हा अशी दीर्घ स्थिती टिकून राहते त्यावेळेला मनाच्या अत्यंत अनुपस्थितीमुळं नो माइंड स्टेट प्राप्त झाल्यामुळं मनाचाच काउंटर पार्ट असणारा जो देह त्याचा विसर पडतो. मन नाहीसं झालं की देह भावनेचा विसर पडतो. देहाचं सगळ्यात अव्यक्त टोक म्हणजे सूक्ष्म टोक म्हणजे मन आहे. ते मन नाहीसं झालं की देहाची जाणीव देहाची भावना देखील नाहीशी होते. पण ही होते करता येत नाही. हे आपोआप घडतं. आपण स्त्री आहोत की पुरुष आहोत आपण देह आहोत ही भावना नाहीशी होते. मग काय असतं. त्या ठिकाणी चिदाकाशाच्या ठिकाणी केवळ आत्मादृष्टा दृश्य गगन गगन म्हणजे शून्य निर्विचारता एवढीच वस्तुस्थिती शिल्लक असते. पाहणारे पाहणारा द्रष्टा द्रष्टा आत्मा दृश्य गगन म्हणजे काहीच तो पाहत नाहीये. पण आत्मा हा त्यावेळेला द्रष्टा झालेला आहे. द्रष्टा द्रष्टुत्वाची वृत्ती त्यांनी ओढून घेतलेली आहे आणि तो आहे केवळ. याविण काही नुरावे भान याच्यापेक्षा कुठलंही भान तिथं उरू नाहीये. आणि त्यामुळं देहभावनेचा विसर पडतो. आपण कुठं बसलेले आहोत त्याचा देहाच्या सापेक्ष स्थळाचं देखील आपल्याला एक भान असतं. तेही जातं. एक काळाचं घड्याळ न कळत आपल्या मनामध्ये बसलेलं असतं. आपण म्हणतो 15 मिनिटं झाली असतील नाही. सहज आठवण असते. तेही नाहीसं होतं. स्थळ काळ याचं भान नाहीसं होतं. देहाचं भान नाहीसं होतं, पण अस्तित्व मात्र शिल्लक असतं. हे सगळं संपलं हे समजणारा तिथं शिल्लक असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मालविता दिवे, दिवा मालवल्यानंतर निबिड अंधार झाला, पण निबिड अंधार झाला म्हणून दिवा मालवणाराच तिथं मालवून जात नाही. तो जरी दिसत नसला तरी, डोळ्यात बोट घातलं तरी तो दिसणार नाही, इतक्या अंधारात तोही बुडून गेला. पण तरी देखील तो नाहीसा होत नाही, दिवा मालवल्यामुळे तो मालवून जात नाही. मालविता दिवे, मालविते जरी मालवे तरी दीपू नाही हे फावे कवणासी गा. आता दिवा नाही आणि अंधार आहे हे समजणारा तो तिथं तसाच असतो, शिल्लकच असतो. तशी ही निर्विचार निर्वृत्तिक शून्य स्थिती ती केवळ समजणारा द्रष्टा आत्मा तिथं शिल्लक असतो. आणि या द्रष्टा असणाऱ्या आत्म्याला पुढं तो मनाखेरीज, इंद्रियांखेरीज आणि तर्कबुद्धीखेरीज आपलं स्वतःचं अस्तित्व प्रथमच अनुभवत असतो. नाहीतर आपण आपल्या स्वतःला नेहमी मनाबरोबर अनुभवतो, बुद्धीबरोबर अनुभवतो, इंद्रियांबरोबर अनुभवतो. ही पहिलीच भाग्य वेळ त्याच्या जीवनात येते की ज्या वेळेला मन, बुद्धी आणि तर्क आणि इंद्रिय याचं स्मरण त्याला नाहीये, याच्या खेरीज तो सडा एकटा कशाच्याही व्यतिरिक्त असणारा असा राहतो, असा असतो. आणि त्याला आपलं आपल्यालाच समजून येतं की तो चैतन्य स्वरूप, अविनाशी, अव्यक्त, अक्षय, अस्तित्व मात्र शांत स्वरूप आत्मा म्हणजे हेच आहे. आपल्या स्वतःच्याच ठिकाणी या ज्ञानाचा प्रबोध होतो. ही जी पुढची गोष्ट आहे, ही पुढची गोष्ट कर्तृत्वाची आपली सीमारेषा ओलांडल्यानंतर मग घडते. आणि तिथं आपण कर्तृत्व निर्माण करायला लागलो की हे निर्विचारतेपर्यंत आणलेलं ध्यानच नाहीस होऊन जात. तेथ उपाय तोची अपाय, काही उपाय करायला गेलो तर तोच अपाय बनतो. आणि सगळं जमवत आणलेलं, जसं पत्त्याचा बंगला आपण चांगला करत करत आणला, आणि तेवढ्यात एक लहान मूल धावत धावत तिथं आलं, आणि त्याच्या थोड्या येण्यामुळं जो वारा हल्ला त्याच्या हालचालीने ते पडून गेलं. असं जसं व्हावं तसं आता इथून पुढे आपण काही करावं असं ठरवल्याबरोबर चांगलं ध्यानच मोडकळीला येऊन जातं. परत विचार उठायला सुरुवात होते, त्या विचारामध्ये गुंतून पडणं सुरू होतं. म्हणून आपली कर्तृत्वाची सीमारेषा संपल्यानंतर त्याच्या पुढे घडणाऱ्या या घटना आहेत, या घटना सद्गुरु कृपेमुळे घडल्या, घडल्या तुझ्याबाबतच, पण त्याचा कर्ता तू नव्हतास. ही हे गुरुकृपेनी घडतं, कारण गुरुकृपेनी सद्गुरूंच्या मार्गदर्शनानेच तू जिथपर्यंत आलास तिथूनही तू आता त्यांच्या मार्गदर्शनामुळेच तिथूनही पुढे जातो आहेस, कारण त्यांनी सांगितले की आता काही करायचं नाही. आता मी काय करू हाही विचार नको, आता इथून पुढे काय होईल याची क्षणाक्षणाला प्रतीक्षा नको. हा किती काळ जाईल काही सांगता येत नाही. कोणाकोणाच्या जीवनामध्ये, एखाद्या साधकाच्या जीवनामध्ये हे भराभर घडतं, पटापट घडतं. काही काही महिने अशी निर्विचारता, केवळ निर्विचारता, केवळ अमनावस्था अशी टिकून राहते, आणि तो लगेच आपण आत्मा आहोत अशा क्षण क्षण होणाऱ्या बोधाला प्राप्त होतो. तर कोणाकोणाला तिथं थोडा अधिक वेळ लागू शकतो, पण जे होईल ते सद्गुरूंच्या इच्छेने होईल, गुरूंच्या इच्छेने होईल, परमात्म्याच्या इच्छेने होईल. मुख्यतः महत्कृपया एव, नारद महर्षी असं म्हणतात की हे मुख्यतः परमात्म्याच्याच कृपेमुळे होतं. गुरुकृपा लेशात्वा किंवा गुरुकृपेचा लेश त्यांनी हे होतं, दोन्ही एकच. ही गुरुकृपा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी आम्ही काय प्रयत्न करावेत, हे प्रयत्न त्यावेळेला करावेत की यावेळेला काही करण्याचं आपण विसरून जावं. आता याच्या पुढे ही गुरुकृपा होण्यासाठी म्हणून परत काही करू नका. जशी स्थिती आली तशी तशा स्थितीमध्ये राहा, आपोआप तुम्ही या स्थितीतून पुढे जाऊ शकता जाता. पण आता हे प्राप्त करण्यासाठी देखील काही करू नका ध्यानाच्या वेळेला. आणि एरवी नेहमी सद्गुरूच माझे तारणहार आहेत, जे होईल ते सद्गुरूंच्या कृपेनेच होईल, माझ्यावर सद्गुरूंची परम कृपा आहेच, अशा प्रकारच्या तीव्र भावनेमध्येच राहावं. सद्गुरूंना आपला एक प्रकारे अदृश्य पार्टनर, अनसीन पार्टनर करूनच ठेवावं. जसे तुम्ही इथे येऊन बसलेले आहात तर तुमच्याबरोबर सद्गुरूही आलेले आहेत अदृश्य रूपात. तुम्ही घेऊन आलेला आहात घरून त्यांना, चला माझ्याबरोबर म्हणून, आणि आलेत तेही तुमच्याबरोबर बसलेत. तुम्ही प्रवास करताय, तुमच्याबरोबर सद्गुरूही प्रवास करताय. तुम्ही बोलताय कोणाशी, तुमच्याबरोबर सद्गुरूही आहेत, पाहतायत, त्यांच्या उपस्थितीत बोलताय. असं जर झालं तर काही कारण नसताना कोणाच्याही अंगावर तुम्ही ओरडून बोलू शकणार नाही. अस्थायी काम तुमच्या मनामध्ये जर निर्माण झाला तर लगेच तुम्ही जागेवर याल. नको असलेला क्रोध थांबेल, लोभ थांबेल, कारण सद्गुरू बरोबर आहेत ही भावना आहे ना, ते पाहतायत. एकदा मी तेव्हा माझी M80 गाडी होती, मी टिळक रोडनी स्वामीजींच्या कडे चाललो होतो आणि बाहेर पडलो आणि कोणाशी तरी बोलत होतो तिथं. तेवढ्यात आवरून स्वामीजी देखील बाहेर पडले आणि ते फटफटी म्हणायचे बरं का कुठल्याही गाडीला. ते म्हणायचे तू आता फटफटीवरून जाणार आहेस ना, तर चल मला ही जनता सहकारी बँकेपर्यंत सोड टिळक रोडच्या. मी तसाच पुढे माझ्या जुन्या घरी तिकडे जाणार होतो तर ते माझ्या पाठी माग बसले, माझ्या खांद्यावर एक हात त्यांनी ठेवला. आता स्वामीजी माझ्या पाठीशी बसलेत आणि मी त्यांना घेऊन जातोय, ही भावना प्रत्यक्ष रीतीने ते बसलेलेच असल्यामुळं भावना करण्याचं कारण नव्हतं. पण मग नंतर गाडी चालवताना देखील जर मी असं ठरवलं आणि मग तो सिग्नल पहिलाच आला टिळक स्मारक मंदिराचा, कितीतरी आधी ते मला त्यांनी खांदा माझा थोडा दाबला आणि म्हणाले बघ तिथं सिग्नल आहे. आता माझं काम असं आहे की मी M80 चालवेन तर माझ्याबरोबर स्वामीजी आहेत अशा भावाने मी चालवायची. साधी गोष्ट आहे. मी स्वामीजींच्या समक्ष बोलायचं, स्वामीजींच्या समक्ष जेवायचं, स्वामीजींच्या समक्ष झोपायचं. स्वामीजी माझ्याबरोबर असतील, स्वामीजींच्या समक्ष ऑफिसमध्ये काम करायचं. माझं बोलणं चालणं जे आहे या सगळ्या मध्यवर्ती कल्पना त्याच्यात आल्या. या महिन्याची स्मरण आहे, त्याच्यामध्ये स्मरण आलं, अंतर्मुखता आली, प्रेमभाव आला. कोणतीही मध्यवर्ती कल्पना बसते. साक्षीत्व देखील आलं. स्वामीजींच्या शिकवणुकीप्रमाणे आपण साक्षीत्व राखून आहोत आणि स्वामीजी आपल्या बरोबर आहेत. तर या सगळ्या एरवी करण्याच्या गोष्टी आहेत गुरुकृपा संपादन करण्यासाठी. आणि प्रत्यक्ष ध्यानाच्या वेळेला स्वप्रयत्नांनी एका ठिकाणी पोचायचं आणि त्याच्या ठिकाणी त्याच्याही पुढे हे गुरुकृपेने होतं. म्हणून आता इथली गुरुकृपा संपादन करण्यासाठी काय करू, तिथं काही प्रयत्न करायचे नाही, हेच करायचं. एकदा एक साधू होते, चीन मधली गोष्ट आहे, तिबेट मधली गोष्ट आहे. त्यांच्याकडे राजा आला आश्रम पाहण्यासाठी आणि तो राजा असं म्हणाला की मला तुमचा सगळा आश्रम पाहायचा आहे. आपल्या राज्याच्या सीमांच्या अंतर्गत असणारा आश्रम, मोठा आश्रम. तर ते साधू त्याला सगळं दाखवत होते की इथं पाठशाळा आहे, इथं स्वयंपाक होतो, इथं मुलं जेवतात, इथं खेळतात, या ठिकाणी स्तोत्र पठण वगैरे होतं, या ठिकाणी धर्मग्रंथ वाचले जातात. राजा म्हणाला की तुमच्या आश्रमात जे जे काही चालतं, तुम्ही जे जे करता ते सगळं मला पाहायचं आहे. या ठिकाणी स्नान होतं, या ठिकाणी मुलांचे कपडे धुतले जातात इत्यादी. आणि सगळा आश्रम दाखवून झाल्यानंतर राजा परत जायला निघाला आणि घोड्यावर बसायच्या आधी थोडेसे खांदे पाडून म्हणाला की तुम्ही मला एक जागा दाखवली नाही, तुम्ही ज्या ठिकाणी ध्यानाला बसता. ते असं म्हणाले की राजा, तू असं विचारलेलं होतंस की तुम्ही जे जे काही करता ती सगळी ठिकाणं दाखवा, ध्यानाच्या ठिकाणी आम्ही काहीच करत नाही. त्या ठिकाणी काहीच करायचं नसतं. सब रोगो पर शर्किया रामबाण इलाज याचे श्री गुरु कृपा है की नाही, याचं उत्तर मी काही फारसं देत नाही. सब रोगो पर म्हणजे मनाचे ठीक आहेत, पण ऐहिक लौकिक जर विचारला असेल तर परमार्था मध्ये लौकिक जीवनाच्या यशस्वीतेकरता म्हणून परमार्थ करणं, सद्गुरूंकडे जाणं, देवाला जाणं, हे खरं म्हणजे लौकिक गोष्टींसाठी नसावं. त्यामुळे जो भवरोग आहे, तो भवरोग हा आपल्या मनाप्रमाणे दूर होण्यासाठी मात्र परमार्थ नाही, तर शास्त्रांच्या सद्गुरूंच्या इच्छेप्रमाणे दूर होण्यासाठी मात्र जरूर परमार्थ आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला हवं ते मिळत नसून जे हवं हवं असं वाटतं ती इच्छा निघून जाते, ती नाहीशी होते. त्या तऱ्हेने मात्र या सगळ्या रोगांवर शर्किया रामबाण इलाज हा खरंच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. श्री स्वामी माधवनाथांचे पातंजल योगसूत्र विचार हे पुस्तक वाचताना पुढील वाक्य वाचण्यात आली. समाधीत मनाचा लय होत असतो व ज्ञान अवस्थेत त्याचा नाश होत असतो. हळूहळू यातूनच ज्ञान निर्माण होत असते. याच्या पुढे माग काय आहे ते पाहायला पाहिजे. पण समाधी स्थिती आणि कायम ज्ञान टिकून असणारी ज्ञानाची अवस्था अशा प्रकारचा भेद करून स्वामीजींनी इथलं निरूपण केलं असेल. कुठे गेले डॉक्टर, आलेत ना, आलेत. तसं तिथं असेल ना, समाधी स्थिती आणि समाधी स्थितीने आत्मप्राप्ती आणि त्याच्या पाठोपाठ कायम टिकून राहणारी स्वरूप बोधाची स्थिती, याच्यातला भेद सांगताना स्वामीजी हे म्हणत असणार असं मला वाटतं की समाधीमध्ये मनाचा लय होत असतो. समाधीमध्ये मनाचा लय होतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे द्रष्ट्याला स्वरूप बोध होतो. आपण परमात्मा आहोत असं आपलं आपण द्रष्टा समजून घेतो, रिअलाइज होतो. मनाचा लय आणि मनोनाश या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. समाधीमध्ये मनोलय झाला आणि आत्मसुखाची प्रतीती घेतली, समाधी अवस्थेतून किंवा त्या उत्तम ध्यानातून बाहेर आलेला जो साधक आहे त्या साधकाचं काम किंवा जबाबदारी किंवा कर्तव्य असं राहतं की आता ही जी गाठलेली स्थिती आहे ही स्थिती बिघडणार नाही जेणेकरून अशा रीतीने आपण व्यवहार करावा. नाहीतर हा मनोलय जो आहे तो मनोलय व्यवहारामध्ये मिळवलेलं सगळं घालवण्याची देखील एखादा शक्यता असतो. परत कामक्रोधांच्या लोभाच्या अशा गोष्टींमुळे ध्यानात कमावलेलं वर्तनामध्ये गमावण्याची शक्यता असते. त्यामुळे हा जो मनोलय असतो या मनोलयामुळे एका विशिष्ट टप्प्यापर्यंत परमार्थ साधला हे निश्चित असलं तरी देखील त्याला मर्यादा राहते. उत्तम ध्यान ज्याचं लागतं असा मनुष्य अगदी पोहोचला असं त्याच्याबद्दल म्हणता येत नाही. ते कधी होतं त्याच्यासाठी नेहमी मनोलय होत होत नंतर मनोनाशच होतो. त्या बोधाची सतत आठवण ठेवत व्यवहार करत असताना मनाच्या ठिकाणी असणारी वक्रता कटुता मनाचे जे अनेक दुर्गुण आहेत त्या दुर्गुणाला मन अंतरत पारख होत. मन अतिशय निर्मळ होत. स्वामीजींचा अभंग आहे तसा गंगे ऐसे निर्मळ मन. भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये मन ही स्वतःची विभूती सांगितलेली आहे. इंद्रियाणां मनश्चास्मी सर्व इंद्रियांमध्ये मन ते मी असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हे मन म्हणजे ते मन नव्हे जे आपल्यापाशी आहे. मनोलय होऊन परमात्म्याचा वारंवार प्रत्यय ज्या अमन मनानी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर उपस्थित असलेलं जे मन आहे ते मन हळूहळू आपलं दुर्गुण आपल्या ठिकाणी असणारे दुर्गुण सोडून देतं. मत्सर द्वेष दंभ अहंता याचा त्याग घडायला सुरुवात होते आणि याचा त्याग घडल्यानंतर जे मन राहतं ते अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतीही आर्जवम या गुणांनी युक्त राहतं. ते अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रहा करुण एवच या गुणांनी युक्त राहतं. आपल्याला माहीत असलेल्या मनाचा नाशच होतो आणि परमात्मभाव प्रतीत होणारं मन त्या ठिकाणी तयार होतं. त्यावेळेला मनोनाश असा शब्द वापरला जातो. दुर्गुणी मनाचा नाशच होतो आणि परमात्म्याशी अविरोध असं मन तयार होतं. मनाखेरीज व्यवहार घडत नाही पण ज्या मनानी व्यवहार घडतो ते मन संतांच्या ठिकाणी असणारं अतिशय वेगळं सर्वांबद्दल करुणा असणारं प्रेम असणारं निष्काम निष्कपट प्रेम असणारं असं मन त्यांच्यापाशी येतं. त्यामुळे मनोलय आणि ज्ञानी पुरुषाच्या बाबत मग मनोनाश पण ज्ञानी पुरुषाच्या बाबत जो मनोनाश होतो तो साधकावस्थेमध्ये मनोलय ही गोष्ट अनेक वेळेला आणि हर तऱ्हेने सांभाळत त्याला ज्ञान प्राप्त होतं. चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरुचे निबोधे. प्रत्येक कृती करत असताना किमनुमे पशुभीही तुल्यः किमनु सत्पुरुषैहि इति माझं हे वर्तन सत्पुरुषासारखं आहे की पशुसारखं आहे हे सतत तपासत असल्यामुळं मनोलय घडल्यानंतर मनाचे दुर्गुण नाहीसे होतात आणि दैवी मन शिल्लक राहतं ज्याच्याबद्दल भगवंतांना तक्रार नाहीये. तर ते उलट मी आहे अशी स्वतःची विभूती म्हणून भगवंत सांगतात पण जगताच्या दृष्टीने मात्र त्याचा मनोनाशच झालेला असतो. प्रथम मी स्वामीजींनी सांगितलेलं जे वाक्य आहे त्याचा अर्थ तुम्हाला सांगितला. समाधीत मनाचा लय होत असतो व ज्ञानावस्थेत त्याचा नाश होत असतो. हळूहळू यातूनच ज्ञान निर्माण होते. हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान असते का का वेदांचे अर्थ वगैरे असे ज्ञान, हे ज्ञान परमात्म ज्ञान असतं, आत्मज्ञान असतं, दोन्ही एकच. या ज्ञानातून जे बोललं जातं त्यालाच जाणकार पुरुषांची वचन असं म्हणतात. वेद म्हणजे देखील जाणत्या पुरुषांची वचन, असं वेदांचं स्वरूप आहे. पूर्वी होऊन गेलेल्या जाणलेल्या पुरुषांचे, ज्यांनी परमात्मा जाणलेला आहे अशा पुरुषांचे उद्गार म्हणजे वेद. त्याच्यातही वेदांना तेवढं महत्व नाहीये, कारण वेद त्रिगुणांमध्येच रमलेले आहेत. जास्त महत्व आहे वेदांताला, म्हणजे उपनिषदांना, श्रुतींना. जाणत्या पुरुषांनी काढलेले जे उद्गार अपौरुषेय, म्हणजे आपण कोणी आहोत हे विसरून परमात्मेशी एकरूपता साधून काढलेले उद्गार, म्हणून ते अपौरुषेय आहेत. ते उद्गार कुठून आकाशातून पडलेले नाहीत, कोणाच्या तरी देहातूनच ते प्रगट झालेले आहेत, वाणीतूनच प्रगट झालेले आहेत. पण ते सहज स्फूर्त उद्गार हे त्यांच्या शुद्ध जाणीवेतून आणि ज्ञानातून बाहेर पडलेले असल्यामुळे त्याला वेद म्हणण्याचा प्रघात आहे. असं समजू नका उपनिषद झाली फार पूर्वी कधीतरी आणि आता उपनिषद हा प्रकार संपला, असं नाहीये. जाणोनी नेणते करी माझे मन तुझी प्रेम खून गावोन या मग मी संसारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र. हे उपनिषदच आहे. उपनिषद काळानंतर देखील कितीतरी ज्ञानी पुरुष होऊन गेले, त्यांची जी वचन आहेत तर ती खरं म्हणजे उपनिषदच आहेत, वेदच आहेत ते. आपण त्यांना मानत नाही. संस्कारवशात विशिष्ट पोथ्यांना, विशिष्ट संहितेला आपण वेद मानतो, याला काय करणार. पण ज्ञानी पुरुषांची जी वचन आहेत, जाणून उद्गार जे बाहेर पडले, ते सगळे वेद. नामदेव किंवा तुकाराम महाराजांना वेदांचे किंवा गीतेचा अर्थ अशा ध्यानातून मिळाला का त्यांच्या गुरूंकडून त्यांना कळले, त्यांच्या अनुभवातून ते बाहेर पडले. जे गीतेमध्ये आहे ते गीता न वाचता गाथ्यामध्ये आलं कसं, कारण ते अनुभव उद्गार होते. मग गीतेपेक्षा वेगळे असू नाही शकणार. रामकृष्णांना कोणीतरी सांगायचं की तुम्ही जे बोललात ते तैतरीय उपनिषदामध्ये होतं, ते म्हणायचे काय सांगतोस, बघू बघू आण बरं, वाच ते उपनिषद काय त्याचा अर्थ. आणि म्हणायचे खरंच की मी हे कसं बोलतो कोण जाणे, एखाद वेळेला काली माझ्याकडून हे बोलवून घेते असं म्हणत असत. याचं कारण असं की तैतरीय उपनिषद काय वेगळं सांगणार आहे. एवढंच नव्हे तर या अशा प्रकारच्या ज्ञानातून बाहेर आलेले जे उद्गार आहेत, विनोबांनी तर एका ठिकाणी असं म्हटलंय, जर शास्त्र वचन आणि मला माहीत असलेल्या प्राप्त पुरुषाचं वचन याच्यामध्ये फरक पडला, आणि कंसात असं म्हटलंय की जो खरं म्हणजे अशक्य आहे, जो पडणारच नाही, तर मी प्राप्त पुरुषाचं वचन शिरोधार्य मानेन. तसेच म्हटलंच आहे, तसेच श्री रामकृष्ण परमहंस जे बोलायचे तसेच उपनिषदांमध्ये सापडायचे, तर हे ज्ञान त्यांना आपोआप मिळाले की गुरूंकडून. एकच, आपोआप कधीही काही होत नाही. आपोआप कसं मिळेल, आपण जन्माला आलो तिथपासून जर आपोआप जसं घडेल तसं घडेल असं आपल्याबाबत समाजाने ठरवलं तर आपण रानटी राहू, आपल्याला काही काहीही कळणार नाही. किती लोकांनी घडवलेलं असतं तेव्हा आपण आत्ता इथपर्यंत आलेले आहोत, आपल्याला आपल्या दोषांची जाणीव आहे. तरी देखील खूप जणांनी कष्ट घेतलेत, आईनी, वडिलांनी, नातेवाईकांनी, शिक्षकांनी, कितीतरी ग्रंथांनी, पुस्तकांनी. तेव्हा जेमतेम सुसंस्कृतपणा आपल्या ठिकाणी टिकून आहे, नाहीतर रानटी अवस्थेत असू। जर प्रयोग केला आपलं आपल्याला काय कळतं, एखाद्या मुलाला कोणीही कधीही करू नये, त्याला संस्कारच द्यायचे नाही, जसा वाढेल तसा वाढेल, त्याला काय करणार आहे। हे मोठे समाजाचे उपकार आहेत आणि गुरुंचे तर आहेतच आहेत। हे ज्ञान रामकृष्णांना आपोआप वगैरे काही मिळालेलं नाही, अनेक साधूंकडे मोठ्या शरणागत भावाने ते जाऊन श्रवण करत होते, मोठी श्रद्धा होती, मोठा विश्वास होता। गुरुंकडून मिळालं आणि स्वप्रचितीचं झालं हे मात्र निश्चित। केवळ उसनं नव्हतं, त्यांच्याकडून मिळालं देखील आणि त्यांनी आपल्या ठिकाणी त्याचा अनुभव देखील घेतला। कृपया खुलासा करावा ही विनंती। काल ध्यान करताना लक्षात आले की दोन्ही हात आकाशाच्या दिशेला डोळ्याच्या लेव्हलच्या वर धरले म्हणजे असे बर का, तर जास्त चांगला मनाचा लय होतो। करू नका, फक्त प्रश्न एवढाच आहे की किती वेळ हात वर धरणार। नका धरू नका, असं काही करू नका। मनाकडे वेगळेपणाने पहा, साक्षीत्वानी पहा। असं करता करता कधी कधी सहज हात एखाद्याचे उचलले जाताना तुम्ही पाहाल पाहता, पण दुसऱ्याचं पाहून आपण ध्यान करू नका। जे इथं ते तसं करत नाहीये पण सांगतो, हे जे सहज होईल एखाद्याचं, तर त्याच्याबद्दल देखील फार फार मनामध्ये काही जिज्ञासा ठेवू नका। ज्याला त्याला आपल्या मार्गांनी चालू दे। मेंदू मध्ये असा एक भाग आहे की जो आपल्या हालचाली रोखतो, असं असल्यामुळे तुम्ही इथं सगळे असे बसलेले आहात। नाहीतर क्षणाक्षणाला काही ना काहीतरी हालचाल करायची इच्छा होते आणि ती जर रोखली गेली नाही तर इथं एक विचित्र वेगळंच चित्र निर्माण होईल। पण तसं जनरली कधीच होत नाही। सभ्य समाजामध्ये एकटा असताना कधी कधी एखादा माणूस हालचाल करतो, उगीच काहीतरी असं करू शकतो, पण समाजामध्ये अशा रीतीने केलं जात नाही। का केलं जात नाही? कारण तो भाग सतत जागा असतो आणि तो नियंत्रण ठेवत असतो। मनाचं अमन होत असताना किंवा निर्विचारता होत असताना तो भाग कार्य करण्याचं किंचित कमी करतो। असं असल्यामुळे एखाद्याला मान वर जाते तर ती परत जाग्यावर आणावी असं वाटत नाही। एखादा हात वर गेला, दोन हात वर गेले तर ते वर गेलेले समजतात, पण खाली आण असं सांगणारी आज्ञा तिथून सुटत नाही, म्हणून असं होतं। तर आपण मुद्दाम तसं करण्याचं काही कारण नाही। एखाद्याला सहज गेले तर गेले, पण ते चांगलं ध्यान जेव्हा तुमचं होतं तेव्हा ते गेलेले आहेत। ध्यानाला बसल्याबरोबर असं बसल्यामुळं चांगलं ध्यान होणार नाहीये। चांगलं ध्यान होत असताना भुवया वर जातील, पण कोणीतरी येऊन धाडकन बसतो आणि असा करतो तर ते मुळीच चांगलं ध्यान होऊ शकत नाही। दरवेळेला भुवया वर करणं यांनी चांगलं ध्यान होणार नाही। चांगलं ध्यान ज्याचं होतं त्याच्या भुवया वर जातात, हे खरं आहे। त्यामुळे ते उलट्या बाजूनी खरं आहे, प्रयत्नांच्या बाजूनी तसं नाहीये। मात्र प्रश्न चांगला आहे। हरिओम तत्सत। एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू। हरि 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 स्वामीजी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।